5 Red FM वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्रा तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाजतो आहे, वाढतो आहे. आणि ह्या उन्हाला फेस करण्यासाठी एक फार सुंदरसा छंद नाशिककरांचा, तो म्हणजे जलतरण तलावात जायचं आणि डुंबायचं पाण्यामध्ये. वा वा वा, मज्जा येते अक्षरशः. म्हशीला किती आनंद होत असेल पाण्यात डुंबल्यावर हे करतं. कसलाही उपमा, पण यंदा आपल्याला आहे ना असं काही करता येणार नाही. झालं काय, पाणी बचत करण्यासाठी महानगरपालिकेनं सोमवारपासून शहरातल्या सर्व जलतरण तलावांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचा फेवरेट तलाव सावरकर जलतरण तलाव, तो सुद्धा बंद असणार आहे. एकूणच याबाबतचा फलक सुद्धा बाहेर लावण्यात आलेला आहे, त्यामुळे आता स्विमिंग करणं जरा बंदच होणार आहे. आणि नदीवर सुद्धा पाणी जास्त नाही आहे, त्यामुळे तिकडे जाण्यात सुद्धा काही एक पॉईंट नाही. म्हणजे किती पाण्याची पातळी एकदा खाली गेलीच गेली आहे. कालच्याला मी आपल्या त्या रामवाडीच्या पुलावरनं चाललो होतो, पाण्याचा इतका भयंकर वास येत होता. बापरे बापरे बाप, खरंच कठीण. जाऊ नका तिकडे काही आंघोळ वगैरे करायला. एक दिवसाची आंघोळ, 10 दिवसाचं आजारपण, काही नको या गोष्टी, नाही का. वजा तुम हो फ्रॉम हिट स्टोरी 3. गाना थोड़ी देर में आ रहा है, थोड़ी देर में 8:03 सुपर हिट्स 93.5 पर रेड एफएम बजाते रहो.